नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावर बी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. शाश्वत आणि समावेशक उदरगती खातीर साधन सुविधांच्या कार्यक्षमतेचे व्यवस्थापन करपाक जाय असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आत्मनिर्भर भारताची मोख घेऊन सरकार वावुरता असे सांगले. गोय मानव संसाधन विकास महामंडळ हे गोयकारांच्या सर्वांगीण उदरगती खातीर वावुरपी एक महामंडळ असा असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. गोय वेधशाळेन उष्णतायेच्या ल्हारां खातीरचो येल्लो अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. शाश्वत आणि समावेशक उदरगत हाडपा खातीर साधन सुविधाच्या कार्यक्षमतेचे आणि कार्यपद्धतीचे व्यवस्थापन करपाक जाय असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हटला. राष्ट्रपती भवनात आज भारतीय महसूल सेवेच्या अधिकारी प्रशिक्षकांक संबोधित करताना राष्ट्रपती उलयताल्यो. देशातली मुळावी बांदावळ वाढत असा. डिजिटल जोडणी अंतर पैस करपाक लागल्या. अर्थिक संधी पहिली परस चढ सुलभ जाल्यात असे ताणी सांगले. भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांचे काम हे शासन आणि कल्याणा खातीर एक महत्वाचे काम असे राष्ट्रपतींनी म्हणा. ही गरजेची साधन सुविधा नितळ प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीन एकठाय करपाची खात्री करपा खातीर भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका आसतली असे ताणी सांगले. आत्मनिर्भर भारताची मोख घेऊन सरकार वावुरता आणि सुधारणांची गती वाढयल्या असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज सांगले. फाटल्या 10 वर्षात देशांत सुधारणा, अर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि समावेशक वाढ हाचे खातीर आपणे वचनबद्धताय सातत्यान दाखयल्या असे ताणी सांगले. देशाच्या अर्थिक वाढीत MSMEची परिवर्तनकारी भूमिका असा असेही ताणी सांगले. देशात व्यवसाय करपाक सोपे जावचे म्हणून घेतिल्ल्या वेगवेगळ्या उपायाचेर भर दितना मोदी हांणी सांगले. सरकारान जनविश्वास कायदो चालीक लायलो आणि पालन उणे करून सोप्या येणावळ कराची संकल्पना सुरू केली. अर्थसंकल्पात उत्पादन आणि निर्यात वाढोवपा खातीर महत्वाची पावलां उबारल्यात असे ताणी मुखार सांगले. गोय मानव संसाधन विकास महामंडळ हे गोयकारांच्या सर्वांगीण उदरगती खातीर वावुरपी एक महामंडळ असा आणि हेच महामंडळ गोयात बरे काम करता असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. गोय मानव संसाधन विकास महामंडळाच्या वर्सुकी दिसा रवींद्र भवनात झाल्या कार्यावळीत ते उलयताले. ह्या वेळार तांच्या वांगडा गोय मानव संसाधन विकास महामंडळाचे अध्यक्ष, दिवचलचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकार, साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमोलकार आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आपल्या उलोवपात मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले की गोय सरकार साधन सुविधांच्या बाबतीत त्याचप्रमाण मानवी उदरगतीचे बाबतीत महत्वपूर्ण वावर करता. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या 3 नव्याच फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणे खातीर गोय एक आदर्श राज्य जातले हे खातीर यत्न करचे अशी सुचवणी केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांकां दिली. नवी दिल्लीत झाल्या बसकेत नव्या कायद्यातल्या पोलीस बंदखण, न्यायालयां, फौजदारी खटले चलोवपा संबंधित तजवीजीचे अंमलबजावणीचे नदरेन अमित शाह हांणी मुखेलमंत्री सावंत हांच्या कडल्यान नियाळ घेतलो. केंद्रीय घर सचिव गोविंद मोहन, गोयचे मुखेल सचिव, पोलीस महासंचालक आणि हेर अधिकारी या बसकेक हाजीर आशिल्ले. कुशळटाय उदरगत आणि उद्योजकता संचालनालयान मुखेलमंत्री कौशल पत येवजणे खाला तासिका तत्वाचेर व्याख्याते पदा खातीर अर्ज मागयल्यात. गोय CSR प्राधिकरणाच्या सहकार्यान हातूंत 1000 गोयकार तरणाट्यांक खासा प्रशिक्षण मेळटले. रोजगार क्षमताय आणि उद्योजक कुशळटाय वाढोवपाक ह्या उपक्रमाचो लाव जातलो. पात्र व्यवसायिक आणि अनुभव आशिल्ले उद्योजक लेगीत तासिका तत्वावेल्या व्याख्यातो पदा खातीर अर्ज करूंक शकतात. शिकोवपाचो अनुभव आशिल्ल्या MBA पदवीधर व्याख्यात्यांक दर वराक 250 रुपया दितले. जाल्यार उद्योजकता प्रशिक्षणाक तज्ञ व्यक्तींक दर सत्राक 1500 रुपया मानधन मेळटले. इच्छूक उमेदवारांनी cmkps-dsde@goa.gov.in ह्या ईमेलाचेर ऑनलाईन अर्ज करचे वा पणजेतल्या DSDE कार्यालयात कागदोपत्री अर्ज सादर करचे असे ह्याविषयीच्या खबरेत म्हणा. कोकणी भास, संगीत, लोककला, बॉलिवूड अशा विविध विषयांची तुमकां आवड आणि जाण असा झाल्यार आकाशवाणी पणजी तुमकां तात्पुरत्या कराराचेर कोकणी निवेदक जावपाची संद दिता. हे खातीर शिक्षणीक पात्रताय पदवी मेरेन पिराय 21 ते 40 वर्सां, कोकणीचे गिन्यान गरजेचे, तशेंच मराठीचे गिन्यानही गरजेचे आसा. अर्जदारांनी 17 मार्च मेरेन अर्ज करपाक मेळटले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्ममेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचो परवानो नाशिल्ल्यान नेसाय उद्देगीक वसणुकेतल्या 2 स्क्रॅप यार्डाचे वीज आणि उदकाची जोडणी काढून उडोवपाची कारवाय आयज साश्टीचे मामलेदार विनोद दलाल हांणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळान ह्या दोनूय स्क्रॅप यार्डाक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडल्यान संचालन परवानो नाशिल्ल्यान तांकां सील करपाचो आदेश हाचे पयलीं दिल्लो. आयज मामलेदार कार्यालयातले अधिकारी कारवाय करपाक गेले तेन्ना ह्या दोनूय स्क्रॅप यार्डात व्हड प्रमाणात माल भरून आशिल्ल्यान ह्या यार्डाच्या मालकांक माल उखलपाक 3 दिसांचो वेळ दिला. उपरांत यार्ड सील करतले अशी माहिती मामलेदार दलाल हांणी दिली. SRS वैदीक गणित अकादमी मंगेशी ही संस्था दर वर्सा गोंय पावण्यावेली वैदीक गणित परिक्षा घडोवन हाडटा. ही संस्था गोंय आनी लागसारच्या राज्यांनी वैदीक गणिताचें गिन्यान पातळोवपाचें कार्य करता. शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या वैदिक गणिताच्या गिन्यानाची चाचणी करून स्पर्धात्मक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करपाक मदत करपाच्या हेतान ही परीक्षा आयोजित करतात. ही परीक्षा हालींच मंगेशीच्या वागळे हायस्कुलात जाल्ली. पुराय गोंयातल्या 58 वेगवेगळ्या शाळांतल्यान वट्ट 544 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्ली. हातूंतल्या 39 विद्यार्थ्यांची वैयक्तीक इनामा खातीर आनी पयल्या 4 शाळांची शाळा चॅम्पियनशीप पुरस्कारा खातीर निवड जाल्या. 5वी आणि 6वी या गटात विवेकानंद विद्यालय बोरीचो अंश कोसंबे पहिलो आयलो. 7वी आणि 8वीच्या गटात विद्यावृद्धी शाळा फोंडेची सक्षम नार्गसेकर पहिलो आयलो. जाल्यार 9वी आणि 10वीच्या गटात आल्मेडा हायस्कूल फोंडेचो प्रल्हाद कावलेकर पहिलो आयलो. शाळा चॅम्पियनशीप पुरस्काराचे पहिले इनाम शारदा मंदिर मिरामार, दुसरे इनाम विवेकानंद विद्यालय बोरी, तिसरे इनाम पीपल्स हायस्कूल पणजी आणि चौथे इनाम वागळे हायस्कूल मंगेशी हांका फाव झाला. शनिवारा 15 मार्चाक मंगेशीच्या वागळे हायस्कुलात इनाम भेटवण कार्यावळ जातली. सगळ्या जैतिवंतांनी ह्या कार्यावळीक हजेर रावपाची विनंती SRS वैदीक गणित अकादमी मंगेशीचे संस्थापक सागर साकोर्डेकार हाणें केल्या. संसारीक रानजीव दिसा निमतान विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाच्या सैमीक क्लबावरवी ऑलिव्ह रिडले कासव सांबाळपाचेर एक चर्चासत्र टॅमवाडो मोरजी हांगा आयोजित केल्लें. ह्या कार्यावळीचो मुखेल हेत म्हळ्यार दर्यांतल्या जिविताचे, विशेष म्हळ्यार धोक्यात आयिल्ल्या ऑलिव्ह रिडले कासवांचो सांबाळ करून कासवांच्या गरजेविशीं जागृताय निर्माण करप आशिल्लो. गोंय सरकाराच्या रान विभागातल्या रानजीव आणि पर्यावरण पर्यटन उत्तर विभाग, मोरजी मरीन रेंज आणि गोंय राज्य हवामान बदल कक्षाच्या सहकार्यान हे चर्चासत्र आयोजित केल्ले. सुरवेक सैम क्लबाचे समन्वयक डॉ उद्धव पोळ हांणी हे कार्यावळीचे प्रास्ताविक केले आणि सगळ्यांक येवकार दिलो. हे कार्यावळीक रान आणि पर्यावरण मळावेले मानेस्त हाजीर आशिल्ले. मडगावचे व्यापारी आणि ज्येष्ठ समाजीक वावुरपी वसंतलाल काजी सोळंकी हांकां काल तुखेस्त मरण आयले. मडगावात दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर सुरू केल्ल्या पहिल्या शाळेचे ते संस्थापक आशिल्ले. आयज मंगळारा तांच्या कुडीचेर मडगावच्या मुसणभुयेंत निमणे संस्कार जाले. तांच्या फाटल्यान घर, कान, पूत, धू असो परिवार आसा. वसंतभाई काजी ह्या नांवान पुराय मडगावात तांकां वळखताले. ते गोंयातल्या गुजराती समाजाचे वरिष्ठ फुडारी आशिल्ले. वेवसायान ते व्यापारी आसले तरी तांची प्रवृत्ती समाज सेवेकडेन चड आशिल्ली. जायती वर्सां तांणी गुजराती समाजाचे अध्यक्ष म्हूण काम केले. दिव्यांग भुरग्याक सामान्य शाळांनी शिकतना अडचणी येतात हे जाणून तांणी गुजराती समाज शिक्षणीक ट्रस्टाची स्थापणूक केली आणि अशा भुरग्यां खातीर एक खाशेली शाळा स्थापन केली. पुराय जिवीत ताणें हे शाळेक ओपले. सुमार 30 वर्सां ताणें हे शाळेंत काम केले. तांकां श्रद्धांजली ओपपा खातीर बेरेस्तारा 6 मार्चाक सांजे 5 ते 6 वरां मजगतीं आकेच्या गुजराती समाज शिक्षणीक ट्रस्ट शाळेंत प्रार्थना सभा घडोवन हाडल्या. आतां परतून एक फावट मुखेल खबरो. शाश्वत आणि समावेशक उदरगती खातीर साधन सुविधाच्या कार्यक्षमतेचे वेवस्थापन करपाक जाय अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हटलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आत्मनिर्भर भारताची मोख घेवन सरकार वावुरता अशें सांगलें. गोंय मानव संसाधन विकास महामंडळ हे गोंयकारांच्या सर्वांगीण उदरगती खातीर वावुरपी एक महामंडळ आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. गोय वेधशाळेन उष्णतायेच्या ल्हारे खातीरचो येल्लो अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.